शास्त्रे अध्याय 13 तेव्हा इस्रायलच्या लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते परत केले. यास्तव परमेश्वराने पलिष्टांना त्यांच्यावर 40 वर्षे राज्य करण्याची परवानगी दिली. तेव्हा सरा येथला दानांच्या कुळाचा कोणी मनुष्य होता, त्याचे नाव मानोहा होते आणि त्याची स्त्री वांझ होती. यास्तव तिला लेकरू झाले नव्हते. तेव्हा परमेश्वराच्या दूताने त्या स्त्रीला दर्शन दिले आणि तिला म्हटले, पहा तू गरोदर राहण्यास असमर्थ होतीस, म्हणून तू पुत्राला जन्म देऊ शकली नाहीस, परंतु आता तू गरोदर होऊन पुत्राला जन्म देशील. आता तू काळजीपूर्वक राहा, मद्य किंवा मादक द्रव्य पिऊ नको आणि जे नियमाप्रमाणे अशुद्ध जाहीर केलेले ते अन्न खाऊ नको. पहा तू गरोदर होशील आणि तू पुत्राला जन्म देशील आणि त्याचे केस कधीच कापू नकोस, कारण तो मुलगा गर्भावस्थेपासूनच देवाचा नाजीर होईल आणि तो इस्रायलाला पलिष्ट्याच्या जाचातून सोडविण्याचा आरंभ करील. तेव्हा त्या स्त्रीने जाऊन आपल्या पतीला असे सांगितले की देवाचा मनुष्य माझ्याजवळ आला आणि त्याचे रूप देवाच्या दूताच्या रूपासारखे फार भयंकर होते, म्हणून तो कोठला हे मी त्यास विचारले नाही आणि त्याने आपले नाव मला सांगितले नाही, परंतु तो मला म्हणाला, पहा तू गरोदर होशील आणि तू पुत्राला जन्म देशील, तर आता तू दारू आणि मादक द्रव्य पिऊ नको आणि जे काही नियमाप्रमाणे अशुद्ध जाहीर केले आहे ते अन्न खाऊ नको, कारण तो बाळ तुझ्या गर्भावस्थेपासून त्याच्या मरणापर्यंत देवाचा नाजीर होईल. तेव्हा मानोहाने परमेश्वराजवळ विनंती करून म्हटले, हे माझ्या प्रभू माझे ऐक, जो देवाचा मनुष्य तू पाठविला होता त्याने आमच्याजवळ पुन्हा यावे आणि जो पुत्र जन्मेल त्याच्यासाठी आम्ही काय करावे हे आम्हाला शिकवावे. तेव्हा देवाने मानोहाचा शब्द ऐकला. यास्तव देवाचा दूत त्या स्त्रीजवळ ती शेतात बसली असता पुन्हा आला. तिचा पती मानोहा तिच्या सोबत नव्हता. तेव्हा ती स्त्री त्वरित पळाली आणि आपल्या पतीला म्हणाली, पहा जो पुरुष त्या दिवशी माझ्याजवळ आला होता तो माझ्या दृष्टीस पडला आहे. मग मानोहा उठून आपल्या पत्नीच्या मागे चालून त्या पुरुषाजवळ गेला आणि त्यास बोलला, जो पुरुष माझ्या पत्नीबरोबर बोलला होता तो तूच आहेस काय? तेव्हा तो म्हणाला, होय मीच आहे. मग मानोहा म्हणाला, तुझे शब्द खरे ठरवत, परंतु त्या मुलासाठी काय नियम ठरवले आहेत आणि त्याचे काम काय असेल? तेव्हा परमेश्वराच्या दूताने मानोहाला म्हटले, जे मी या स्त्रीला सांगितले त्याविषयी हिने काळजीपूर्वक राहावे. द्राक्षवेलापासून जे येते त्यातले काहीही हिने खाऊ नये आणि मद्य व मादक द्रव्य पिऊ नये आणि नियमाप्रमाणे जे काही अशुद्ध जाहीर केले आहे ते खाऊ नये. जे सर्व मी हिला आज्ञा पिले तिचे त्याने पालन करावे. तेव्हा मानोहा परमेश्वराच्या दूताला म्हणाला, आम्ही तुला विनंती करतो थोडा वेळ थांब, तुझ्यासाठी करडू तयार करण्यास आम्हाला वेळ दे. परंतु परमेश्वराचा दूत मानोहाला बोलला, मी जरी थांबलो तरी मी तुझे अन्न खाणार नाही, परंतु जर तू होमार्पण करशील तर ते तुला परमेश्वर देवाला अर्पण करावे लागेल. तेव्हा तो परमेश्वर देवाचा दूत होता हे मानोहाला कळले नव्हते. मग मानोहाने परमेश्वराच्या दूताला म्हटले, तुझे नाव काय आहे? कारण की तुझे बोलणे खरे ठरल्यावर आम्ही तुझा आदर करू. तेव्हा परमेश्वराचा दूत त्यास म्हणाला, तू माझे नाव कशासाठी विचारतोस? ते आश्चर्यजनक आहे. मग मानोहाने अन्नार्पणासह करडू घेऊन परमेश्वर जो आश्चर्यकर्म करणारा त्यास खडकावर होमार्पण केले. तेव्हा मानोहा व त्याची पत्नी पाहत असताना जेव्हा अग्नी वेदीवरून आकाशात चढला तेव्हा परमेश्वराचा दूत त्या वेदीच्या अग्नीतून वर आकाशात चढला. मानोहा व त्याची पत्नी यांनी हे पाहिले आणि आपली तोंडे भूमीस लवून नमन केले. मग परमेश्वराचा दूत मानवाच्या व त्याच्या पत्नीच्या दृष्टीस फिरून पडला नाही. तेव्हा तो मानोहाला कळले की तो परमेश्वराचा दूत होता. मग मानोहा आपल्या पत्नीला म्हणाला, आपण खचित मरू कारण आपण देवाला पाहिले आहे. तेव्हा त्याची पत्नी त्यास म्हणाली, जर परमेश्वर देवाला आपल्याला मारायची इच्छा असती तर त्याने आपल्या हातातून होमार्पण व अन्नार्पण स्वीकारले नसते आणि या सर्व गोष्टी आपल्याला दाखवल्या नसत्या. तसेच या वेळेसारखे वर्तमान आपल्याला ऐकवले नसते. नंतर त्या स्त्रीला पुत्र झाला आणि त्याने त्याचे नाव शमशोन ठेवले. तो पुत्र वाढत गेला. या प्रकारे परमेश्वराने त्यास आशीर्वाद दिला. तेव्हा सरा व अष्टावोल यांच्या दरम्यान महनेदानाच्या छावणीत त्यास परमेश्वराचा आत्मा प्रेरणा करू लागला.